विरारच्या डोंगरची माय माऊली म्हणजेच माता जीवदानी. उंच डोंगरावर वसलेल्या या देवीची पूजा अर्चा करायला सर्व भाविक भक्तगण दर मंगळवारी येत असतात. भोळ्या भक्तांना पावणारी अशी ही सत्वाची जीवदानी सुप्रसिद्ध आहे. विशेषतः आगरी आणि कोळी समाजातील भक्तगण जीवदानी मातेला कुलस्वामिनी मानतात.